चीनीमंडी.com पॉडकास्ट।
करदात्यांनो, जलद GST परताव्यासंदर्भातील बनावट संदेशांपासून सावधान। आयकर विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाने करदात्यांना जलद परतावा मिळण्याच्या प्रलोभनांना बळी पडून कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे, असं निदर्शनास आलं आहे। प्रिय करदात्यांनो, COVID-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारनं GST परताव्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे। तुमच्या परताव्याचा दावा करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा। http://onlinefillingindia.in असा संदेश दिसत आहे। हा संदेश बनावट असल्यानं करदात्यांना या लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण GST प्रकरणं हाताळणाऱ्या CBIC किंवा इन्फोसिसनं हा संदेश पाठवलेला नाही। भेट देण्यासाठी www.gst.gov.in हे योग्य संकेतस्थळ आहे। आयकर विभागानंही अशाच प्रकारे ट्विट करत असं सूचित केलं आहे की ते कर परताव्यासाठी कोणतेही मेल पाठवत नाहीत, तसंच KYC तपशिलासह करदात्यांकडून मेलवर कोणतीही वैयक्तिक माहिती मागवत नाहीत।